हे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो, नमस्कार श्रोते हो जीवन ज्योती या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत. कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश.
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने. या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट.
Thank you.
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम।
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन।
श्रोते हो, मी पास्टर सचिन गावित तुम्हा प्रत्येकांचे आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे। श्रोते हो, आपण शेवटच्या दिवसातील घडामोडी हे पुस्तक जे सिस्टर एलन जी व्हाईट यांनी लिहिलेलं आहे याचे अध्ययन करीत आहोत। आणि आजच्या अध्ययनासाठी जो अध्याय निवडला आहे तो आहे अध्याय 9 आणि याचे शीर्षक आहे रविवार कायदा। चला तर श्रोते हो, आपण आपले पवित्र शास्त्र आणि शेवटच्या दिवसातील घडामोडी हे पुस्तक उघडूयात आणि आज आम्हाला कोणता संदेश याद्वारे प्राप्त होतो हे आपण जाणून घेऊयात। देवाच्या हक्काला सैतानाचे आवाहन। देव बाबेलला दोष देतो कारण तिथे आपल्या जार कर्माबद्दलचा क्रोधरूपी द्राक्षरस सर्व राष्ट्रांना पाजला आहे। देवाने 6 दिवसात जग निर्माण केले आणि 7व्या दिवशी विश्रांती घेऊन तो दिवस पवित्र केला आणि सर्व दिवसांमधून वेगळा करून स्वतःसाठी पवित्र असा ठेवला। हा 7वा दिवस त्याच्या लोकांनी सर्व पिढ्यानपिढ्या पवित्रपणे पाळावा असे केले, परंतु पापाच्या मनुष्याने ते स्वतःला देवापेक्षा उच्च केले, स्वतःला देव ठरविले आणि देवाच्या मंदिरात बसला। त्याने देवाचे नियम आणि वेळही बदलली। त्याच्या या कृत्याने तो देवाच्या बरोबरीचाच आहे असे नाही तर आपण देवापेक्षाही सामर्थ्यवान आहे असे त्याला दाखवायचे होते। एवढेच नाही, परंतु त्याने 7व्या दिवसाच्या विश्रांतीचे पावित्र्य पहिल्या दिवसाला दिले। आठवड्याच्या 7व्या दिवसाऐवजी पहिला दिवस त्याने पवित्र ठरविला आणि प्रोटेस्टंट जगाने सुद्धा पोपचे हे बाळ रविवार पालन म्हणून पवित्र म्हणून स्वीकारले। देवाच्या वचनामध्ये याला जार कर्म असे म्हटले आहे, प्रगटीकरण याचा 14वा अध्याय 8वं वचन। ख्रिस्ताच्या काळात मनुष्याच्या सौख्याच्या वैराचे 4थ्या आज्ञाच्या शाबातावर कडाडून हल्ला केला आहे। सैतान प्रतिपादितो की मी देवाच्या विरुद्ध कार्य करील, मी माझ्या अनुयायांना देवाचे स्मारक जो 7वा दिवस शाब्बात याला रद्द करण्यास समर्थन करील। अशा प्रकारे देवाने आशीर्वाद देऊन पवित्र केलेला शाब्बात बदलला आहे हे मी जगाला दाखवून देईल। लोकांच्या मनात तो दिवस राहणार नाही, त्याची आठवण पुसून टाकली जाईल। त्याच्या ऐवजी देवाचा मुख त्याग नामा नसलेला आणि देव व त्याचे लोक यांच्यामध्ये खून नसलेला दिवस मी प्रस्थापित करीन। 7व्या दिवसाला देवाने जसा पवित्र ठरविला तसा या दिवसाला पवित्र ठरवणाऱ्या लोकांना मी मार्गदर्शन करेन। शाब्बात हा महान विषय आहे। शेवटच्या दिवसामध्ये देवाच्या लोकांविरुद्ध लढण्यासाठी लोकांना मोबदला दिला जाईल। सर्व प्रकारच्या भ्रष्टाचाराने भरलेले लोक धर्मत्याग करून यहोवाच्या निष्ठावंत लोकांविरुद्ध उठतील। हा संग्राम विशेषतः शाब्बात पालन करणाऱ्या विरुद्ध असेल। 10 आज्ञामधील शाब्बाताच्या 4थ्या आज्ञेविरुद्ध जाणे हा मुख्य विषय असेल, कारण ही आज्ञा पालन करणारेच विश्व निर्माणकर्त्याचे निष्ठावंत असतील। तुम्ही माझे शाब्बात अवश्य पाळावेत, कारण पिढ्यानपिढ्या तुमच्यामध्ये माझ्यामध्ये ही खून आहे। यावरून हे कळावे की तुम्हाला पवित्र करणारा मी परमेश्वर आहे। निर्गम याचा 31वा अध्याय 13वं वचन। काही जण शाब्बात पालनामध्ये विघ्न आणतील। ते म्हणतील की तुम्हाला ठाऊक नाही की कोणत्या दिवशी शाब्बात आहे, परंतु जे रविवार पालन सक्तीचे होईल तेव्हा त्यांना समजेल की खरा शाब्बात कोणता आहे। 1880 मध्ये रविवार कायद्याची चळवळ। चित्रामागील अति महत्वपूर्ण व सहाय्यकारी माहिती आणि बहुव्यापक ईजी व्हाईट यांच्या सिलेक्टेड मेसेज आणि टेस्टमनीज ऑफ द चर्च या उतारामध्ये दिली आहे। आम्ही अनेक वर्षापासून आमच्या भूमीमध्ये रविवार कायदा येण्याची वाट पाहत होतो, म्हणजे आम्हाला समजते की ही जवळजवळ अगदी दारानजीक आहे। आम्ही विचारले असे झाले तर आमचे लोक काय करणार आहेत। आम्ही विशेषता आणि विशेष करून देवाची कृपा आणि सामर्थ्य मिळवण्याचा प्रयत्न करू। देव जिवंत आहे आणि तो आम्हाला विजयी करील हा आमचा विश्वास आहे आणि आम्हाला कळविल्याशिवाय तो काहीच करणार नाही. संदेश त्याने पाहिले, चार देवदूत पृथ्वीच्या चार कोपऱ्यांवर कोणांवर उभे राहिले पाहिले. ते पृथ्वीवर व समुद्रावरून वारा वाहू नये म्हणून पृथ्वीचे चार वारे अडवून धरीत होते. आणखी एक देवदूत सूर्याच्या दिशेने वर चढताना पाहिला. तो उच्च स्वराने म्हणाला, आमच्या देवाचे जे दास आहेत त्यांच्या कपाळावर आम्ही शिक्का मारीपर्यंत पृथ्वीला समुद्राला व झाडांना उपद्रव करू नका. या मुद्द्यावरून आम्ही समजू शकतो की आता आम्हाला काय करायचे आहे. तर देवाला ओरडून सांगायचे आहे की चार देवदूतांना चार वारे अडून धरायचे, जोपर्यंत सर्व कामगारांना जगातील प्रत्येक भागात पाठवून यहोवा विरुद्ध त्याच्या नियमांचे उल्लंघन न करण्याविषयीचा इशारा द्यायचा. रविवार कायद्याच्या वकिलांना समजले नाही की ते काय करतात. रविवार चळवळ आता आपल्या अंधाराच्या कार्याला सुरुवात करीत आहे. खरा मुद्दा पुढाऱ्यांनी लपून ठेवला आणि अनेक जण ज्यांनी या चळवळीमध्ये भाग घेतला त्यांनी या अदृश्य प्रवाहाकडे दुर्लक्ष केले. ते आंधळेपणाने काम करू लागले. ते पाहणार नाहीत की प्रोटेस्टंट शासनाने त्यांच्या तत्वांचा बळी दिला, ज्यामुळे ते पोप सत्तेतून मुक्त होऊन त्यांचे स्वतंत्र राष्ट्र तयार झाले होते. परंतु आता त्यांचेच कायदे नियम पुढे चालून त्यांच्या चुकीचा अर्थ काढून पोप सत्तेने असत्याचा प्रसार करून त्यांच्या रोमन सत्तेच्या भयानक आंधळ्याच्या गर्ततेत लोटले. रविवार कायद्याची जबरदस्ती करण्यासाठी भाग घेणाऱ्यांमध्ये पुष्कळ असे असतील की त्याचे परिणाम ठाऊक नसणार. कारण जेथे अंध झाले असतील त्यांना माहिती नाहीत की ते धर्म स्वातंत्र्याविरुद्ध जात आहेत. अनेक जण असे असतील की बायबलमधील शाब्दात सत्याविरुद्ध आणि दाव्याविरुद्ध जाऊन रविवार पालनाच्या खोट्या पायावर ते उभे आहेत. जे कोणी ये सत्य नियमांच्या घटना बदलण्यासाठी परिश्रम करून रविवार पालनाची जबरदस्ती करतील त्यांना थोडीशी कल्पना येईल की त्याचा परिणाम काय होईल. संकट आपल्या डोक्यावरच आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे, काही न करता मुक्ततेची वाट पाहू नका. सर्व प्रकारचे धोके आणि संकटापासून आपल्या सामर्थ्याचे बचाव करण्याची तरतूद करावी. दुष्टाईचे हे ढग देवाने दूर करावे म्हणून देवाच्या स्त्री पुरुषांनी सर्व भूमीतून कळकळीची प्रार्थना करावी आणि आपल्या धन्यासाठी आणखीन काही वर्ष कार्य करावे म्हणून त्याने दया करावी अशी विनंती करावी. आता जो कोणी देवाच्या आज्ञांचे पालन करतात त्यांनी स्वतः खटपट करून खास सहाय्य संपादन करून घ्यावे. हे सहाय्य केवळ देवाकडूनच मिळू शकते. ही सर्व संकटे होता होईल तितक्या लांबणीवर जाणीव यासाठी कळकळीच्या प्रार्थनेची गरज आहे. देवाच्या आज्ञांचे पालन करणाऱ्यांनी यावेळी शांत राहू नये आणि येणाऱ्या या सर्व संकटांचा स्वीकार करू नये. धर्म स्वातंत्र्याची फळे चाखत आपण शांत बसून राहावे ही देवाची इच्छा नाही. तीव्र तेजस्वी व परिणामकारक प्रार्थना स्वर्गाला पोहोचवणे आवश्यक आहे. म्हणजे आपले कार्य पूर्ण होईपर्यंत ही संकटे थोपवली जातील. कारण देवाच्या या कार्यामध्ये दीर्घकाळ दुर्लक्ष केले गेले आहे. कळकळीची प्रार्थना करून सर्वांनी एकत्रितपणे कार्य करणे आवश्यक आहे. अनेक जण असे आहेत की या सर्व गोष्टी सहज घेतात आणि झोपा काढतात. यातील गंभीरता त्यांना दिसतच नाही. ते म्हणतात, रविवार पालनाची जबरदस्ती होण्याची भविष्यवाणी असेल तर नक्कीच तसे घडणार. असे म्हणून ते या घटनेची वाट पाहतील आणि मनात म्हणतील, संकट समय आपला देव रक्षण करेल. परंतु जर आपण काहीच प्रयत्न केले नाहीत तर देव सहाय्य करणार नाही, कारण त्याने आपल्याला काम नेमून दिले आहे. तुम्ही विश्वासू पहारे करी आहात हे लक्षात ठेवा की संकटाच्या इशाऱ्याची तलवार तुमच्या दुर्लक्षामुळे स्त्री व पुरुषांचा पाठलाग करणार नाही. त्यांना जर सत्य ठाऊक आहे तर या गोष्टी ते टाळू शकतात. त्यानंतरचा मुद्दा आहे, लेखनी व मतांनी रविवार कायद्याचा विरोध करा. जे लोक स्वातंत्र्य अथवा धर्म स्वातंत्र्य दडपून टाकण्यासाठी आपल्या सामर्थ्याचा वापर करतात, त्यांना संतुष्ट करण्यासाठी आपण काम करू नये, कारण ते आपले विचार बदलणार नाहीत व आपले कृत्य जुलमाने करून रविवार पालन, शब्बाताचे पालन यांचे उद्दिष्ट साध्य करतील. आठवड्याचा पहिला दिवसच ते पूज्य मानतील. रविवार हा खोटा शब्बात आहे आणि देवाच्या कुटुंबातील सभासद त्याच्या नियमाचे उल्लंघन करण्यामध्ये सहभागी होऊ शकणार नाही, कारण त्यांनी देवाच्या पवित्र सातव्या दिवसाच्या शब्बाताची पायमल्ली केली आहे. अशा लोकांना देवाचे लोक आपली मते देणार नाही. यांनी जर तसे केले तर तेही त्याच्या पापाचे वाटेकरी होतील. माझी आशा आहे की या रविवार कायद्याच्या चळवळीसाठी तुतारी एक विशिष्ट आवाज देईल. मला वाटते असे झाले तर आपल्या देवाच्या नियमांची ती एक शाश्वती राहील. या रविवार कायद्याविरुद्ध कार्य करण्यासाठी आपण आताच कसोशीने प्रयत्न करायला हवे. त्यानंतरचा मुद्दा आहे, अमेरिकेतून रविवार कायदा लागू होईल. जेव्हा आपले राष्ट्र रविवार कायद्याच्या तत्वाला मान्यता देईल आणि कायदा लागू करण्यास परवानगी देईल, तेव्हा प्रोटेस्टंट रोमन कॅथोलिक मंडळीशी हात मिळवणी करतील. प्रोटेस्टंट मंडळ्या आपले सर्व अधिकार व सामर्थ्य पोप सत्तेला बहाल करतील. राष्ट्रीय कायदा खोट्या शब्दाची जबरदस्ती करील. यासाठी रोमच्या भ्रष्ट विश्वासातील लोक आपले जीव वन व सामर्थ्य देतील. ही सत्ता लोकांवर जुलूम व जबरदस्ती करेल. लवकरच किंवा नंतर राष्ट्रीय रविवार कायदा लागू होईल. लवकरच रविवार कायद्याचा जोर वाढेल आणि लोकांना देवाच्या आज्ञा पालन करणाऱ्या लहान गटाविरुद्ध भडकविण्यात येईल. प्रगटीकरण 13 अध्यायातील भविष्य वाचन सांगते की कोकरासारखी शिंगे असलेले श्वापद या सत्तेचे प्रतीक आहे. ही सत्ता पृथ्वीने व तिच्यावर राहणाऱ्या लोकांनी पोपला नमन करावे असे करेल. या भविष्य वचनात पोप चर्चचा चित्त्यासारखे श्वापद असा निर्देश करीते. जेव्हा अमेरिका रविवार पालन कायद्याने सक्ती करील तेव्हा हे भविष्य वचन पूर्ण होईल. या घटनेद्वारे रोमच्या चर्चचे वर्चस्व विशेष रित्या मान्य केले जाईल. राजनैतिक क्षेत्रात चाललेल्या भ्रष्ट न्यायाची आवड तसेच न्यायाकरिता आदर नष्ट होत आहे. स्वातंत्र्यप्रिय अमेरिकेत सुद्धा सरकारी यंत्रणेत शासन कायदा नियंत्रणेचे अधिकारी जनसमाजाची कृपादृष्टी व्हावी म्हणून देशभर रविवार पालनाची सक्ती करावी या लोकांच्या मागणी पुढे झुकतील. त्यानंतरचा मुद्दा आहे, रविवार कायदा वकिलांकडून वादविवाद होईल. सैतान या घटनेवर स्पष्टीकरण करेल आणि त्यामुळे त्यांना वाटेल की ही संकटे जी येत आहे ती रविवार कायदा मोडल्यामुळे येत आहे. म्हणून देवाचा कोप होऊ नये यासाठी रविवार पालन कायदा सक्तीने केला जाईल. सध्या झपाट्याने पसरणारी दुष्टता ख्रिस्ती शब्दात म्हटलेल्या रविवाराचे महत्व कमी केल्यामुळे वाढत आहे. या रविवार पालन कायद्याने सक्तीने अथवा सक्तीचे केल्यास नीती खूप सुधारेल हा दावा विशेषतः अमेरिकेत पुढे सरसावला जात आहे, जिथे खऱ्या शब्दाच्या तत्वांना सर्वात मोठ्या प्रमाणात केला गेलेला आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे, कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट एक होतात. प्रोटेस्टंट मंडळी आपले हक्क रोम कॅथोलिकला देतात. मग देवाने स्थापन केलेल्या शब्बात हा विरुद्ध कायदा केला जाईल आणि नंतर देव आपले आश्चर्यकारक कार्य करील. पृथ्वीवर त्याचे परिणाम होतील आणि येतील. रोमन मंडळीमुळे अथवा रोमन मंडळीवर जे मूर्ती पूजेचा आरोप लावला तो ते पुसून कसा काढतील हे पाहू शकणार नाही. आणि हा धर्म ज्या प्रोटेस्टंट मंडळांनी आपली भिस्त ज्याच्यावर ठेवली आणि त्यांच्याशी हात मिळवणी केली या एकत्रीकरणामुळे रोमन कॅथोलिक मंडळीच्या तत्वामध्ये मुळीच फरक पडणार नाही. आपल्या अचूकतेबद्दल ते खात्री करून देतील. यामुळे प्रोटेस्टंट मंडळी बदलून जाईल. हा दकतपणा सढळपणाची कल्पना असल्यामुळे प्रोटेस्टंट व रोमन कॅथोलिक मुक्तपणे हात मिळवून करतील. सुरक्षित प्रोटेस्टंट जग पापाच्या मनुष्याशी एकमत होईल आणि मंडळी व जग एक होऊन भ्रष्ट होतील. जुन्या जगात पोपचे चर्च व नव्या जगात धर्मप्रष्ट प्रोटेस्टंट पंथीय लोक सारखेच मार्ग अवलंबन करतील व देवाच्या आज्ञा मानण्याविरुद्ध त्यांच्या कुटील योजना अंमलात आणतील. आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करोत. याचा उर्वरित भाग आपण लवकरच पाहणार आहोत. आपण बघितलेला आहे की रविवार कायदा हा अंमलात कसा येणार आहे आणि त्यामधले मुद्दे देखील बघितलेले आहेत की त्याची सुरुवात कशी होणार आहे आणि कुठे त्याची अंमलबजावणी होणार आहे. तर आम्ही देवाच्या सोबत विश्वासू राहू, त्याच्या आज्ञा पालनामध्ये अधिकाधिक गंभीर होण्यासाठी पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मागूया. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, आज आम्ही आमचं समर्पण तुझ्या हातामध्ये करीत आहोत, कारण की आम्हाला सत्य कळालेलं आहे आणि खरा शब्दात काय आहे याचं स्पष्टीकरण सिस्टर एलेन जी व्हाईट यांनी शेवटच्या दिवसातील घडामोडी या पुस्तकातून अधिक स्पष्ट केलेलं आहे. परमेश्वर बापा, आम्हाला समजू दे की तुझ्या उत्पत्तीमध्ये किती रहस्य आणि किती महान योजना मानवजातीसाठी आहे आणि म्हणून तू आम्हाला शाब्बातही दिले ते अशासाठी की आम्ही त्याचं पालन करावं. ये प्रभू, तू येईपर्यंत आम्हाला तुझ्या विश्वासात स्थिर, गंभीर आणि मजबूत असं कर. उपकार मानतो प्रभू, तो आमची प्रार्थना ऐकली. ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावात केली म्हणून तो ऐक. आमेन.
आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे. तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा.
आमचा पत्ता लिहून घ्या. ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, जीवन ज्योती, पोस्ट बॉक्स 1446, पुणे 411037, महाराष्ट्र, इंडिया. मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल ID घ्या maratahirsamc@sudadventist.org. तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअप द्वारे कळवा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत.
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर. तोवर नमस्कार.